योहानाचे शुभवर्तमान याचा 10वा अध्याय. मी तुम्हास खरेखरे सांगतो, जो मेंढवाड्यात दरवाजातून न जाता दुसरीकडून चढून जातो तो चोर आणि लुटारू आहे. जो दरवाजाने आत जातो तो मेंढपाळ आहे. त्याच्यासाठी द्वारपाल दरवाजा उघडतो आणि मेंढरे त्याची वाणी ऐकतात. तो आपल्या मेंढरांना ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारतो आणि त्यांना बाहेर नेतो, आणि आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर तो त्यांच्या पुढे चालतो आणि मेंढरे त्याच्या मागे चालतात, कारण ती त्याची वाणी ओळखतात. ती परक्यांच्या मागे कधीच जाणार नाहीत, तर ती त्याच्यापासून पळतील, कारण ती परक्याची वाणी ओळखीत नाहीत. येशूने त्यांना हा दाखला सांगितला, तरी ज्या गोष्टी तो त्यांच्यासोबत बोलला त्या काय आहेत हे त्यांना समजले नाही. म्हणून येशू त्यांना पुन्हा म्हणाला, मी तुम्हास खरेखरे सांगतो की मी मेंढराचे द्वार आहे. जे माझ्यापूर्वी आले ते सर्व चोर आणि लुटारू आहेत, त्याच्या मेंढरांनी ऐकले नाही. मी द्वार आहे, माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर त्याचे तारण होईल, तो आत येईल आणि बाहेर जाईल आणि त्यास खाव्यास मिळेल. चोर तर केवळ चोरी घात व नाश करायला येतो, मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. मी उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ मेंढराकरिता आपला जीव देतो. जो मेंढपाळ नाही तर तो मोलकरीच आहे, आणि ज्याची स्वतःची मेंढरे नाहीत तो लांडग्याला येत असलेले पाहून मेंढरे सोडून पळून जातो, आणि लांडगा त्याच्यावर झडप घालून धरतो, त्याची दानादान करतो. मोलकरी पळून जातो कारण तो मोलकरीच आहे आणि त्यास मेंढराची काळजी नाही. मी उत्तम मेंढपाळ आहे, आणि जसा पिता मला ओळखतो तसा मी पित्याला ओळखतो, तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो आणि जे माझे आहेत ते मला ओळखतात, आणि मी मेंढरासाठी आपला जीव देतो. ह्या मेंढवाड्यातले नाहीत अशी माझी दुसरी मेंढरे आहेत, तीही मला आणली पाहिजेत, आणि ती माझी वाणी ऐकतील, मग एक कळप आणि एक मेंढपाळ असे होईल. मी आपला जीव परत घेण्याकरिता देतो म्हणून पिता माझ्यावर प्रीती करतो. कोणी तो माझ्यापासून घेत नाही तर मी होऊनच तो देतो. मला तो देण्याचा अधिकार आहे आणि मला तो परत घेण्याचा अधिकार आहे. ही आज्ञा मला माझ्या पित्यापासून मिळाली आहे. म्हणून या शब्दावरून यहुदी लोकात पुन्हा फूट पडली. त्यांच्यातील पुष्कळजण म्हणाले, त्याला भूत लागले आहे आणि तो वेडा आहे, तुम्ही त्याचे का ऐकता? दुसरे म्हणाले, ही वचने भूत लागलेल्या मनुष्याची नाहीत, भूताला आंधळ्याचे डोळे उघडता येतात काय? तेव्हा यरुशलेम शहरात पुनर्स्थापनेचा सण असून हिवाळा होता, आणि येशू परमेश्वराच्या भवनात शलमोनाच्या देवळीत फिरत होता. म्हणून यहुदी लोक त्याच्या भोवती जमले आणि त्यास म्हणाले, आपण कोठोर आमचे मने संशयात ठेवणार? तुम्ही ख्रिस्त असाल तर आम्हास उघडपणे सांगा. येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हास सांगितले तरी तुम्ही विश्वास ठेवत नाही. मी माझ्या पित्याच्या नावाने जे कार्य करतो ती माझ्याविषयी साक्ष देतात, तरी तुम्ही विश्वास ठेवत नाही, कारण तुम्ही माझ्या मेंढरापैकी नाही. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्या मागे येतात. मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधीही नाश होणार नाही, आणि कोणी त्यांना माझ्या हातातून हिसकावून घेणार नाही. पित्याने मला जे दिले ते सर्वांहून मोठे आहे, आणि पित्याच्या हातातून ते कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. मी आणि पिता एक आहोत. तेव्हा यहुदी लोकांनी त्यास दगडमार करायला पुन्हा दगड उचलले. येशू त्यांना म्हणाला, मी माझ्या स्वर्गीय पित्याकडची पुष्कळ चांगली कामे तुम्हास दाखवली आहेत, त्या कामातील कोणत्या कामाकरता तुम्ही मला दगडमार करता? यहुदी लोकांनी त्यास उत्तर दिले, आम्ही चांगल्या कामासाठी तुला दगडमार करीत नाही पण दुर्भाषणासाठी करतो, कारण तू मनुष्य असून स्वतःला देव म्हणतोस. येशूने त्यांना म्हटले, तुम्ही देव आहा असे मी म्हणलो हे तुमच्या शास्त्रात लिहिले नाही काय? ज्यांना देवाचे वचन प्राप्त झाले त्यांना जर त्याने देव म्हणले आणि शास्त्रलेखाचा भंग होत नाही, तर ज्याला पित्याने पवित्र कार्यास्तव नेमून जगात पाठवले त्या मला मी देवाचा पुत्र आहे असे म्हटल्यावरून तुम्ही दूरभाषण करता, असे तुम्ही मला म्हणता काय? मी जर माझ्या पित्याची कामे करीत नसेन तर माझ्यावर विश्वास ठेवू नका, पण जर मी ती करतो तर माझ्यावर विश्वास न ठेवता तरी त्या कामावर विश्वास ठेवा. अशासाठी की माझ्यामध्ये पिता आहे आणि पित्यामध्ये मी आहे हे तुम्ही ओळखून घ्यावे. ते त्यास पुन्हा धराव्यास पाहू लागले, परंतु तो त्यांच्या हाती न लागता निघून गेला. मग तो पुन्हा यार्दनच्या पलीकडे जेथे योहान पहिल्याने बाप्तिस्मा करीत असे त्या ठिकाणी जाऊन राहिला. तेव्हा पुष्कळ लोक आले, ते म्हणाले, योहानाने काही चिन्ह केले नाही, हे खरे आहे, तरी योहानाने त्याच्याविषयी जे काही सांगितले ते खरे आहे. तेथे पुष्कळ जणांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.